आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सहकारातून उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात परिपूर्ण कार्य करणाऱ्या संस्थांचं देशातील विकासात मोठं योगदान असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. 309 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नाशिक आणि धुळे जिल्ह्यांना मिळणार लाभ. बैलांप्रती कृतज्ञतेचा सण पोळा आज सर्वत्र साजरा. नागपुरात उद्या निघणार ऐतिहासिक काळी पिवळी मारबत. नागपूर जिल्ह्यातील 94,000 ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना जाहीर. आणि यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपूरात देखील दमदार पावसाची हजेरी. सहकारातून उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात परिपूर्ण कार्य करणाऱ्या संस्थांचं देशातील विकासात मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. कोल्हापूर इथल्या श्रीवारणा महिला सहकारी विविध उद्योग समूह आपली 50 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे. श्रीवारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा उद्घाटन समारंभ आज भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देशातील अग्रगण्य सहकारी संस्थांमध्ये वारणा समूहाचा समावेश होतो. महिला शिक्षा आरोग्य आर्थिक अशा सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. महिलांच्या या संघटन शक्तीला पुढे नेण्यासाठी वारणा समूह प्रयत्न करत असल्याबद्दल मुर्मू यांनी समाधान व्यक्त केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून या दरम्यान त्या पुणे मुंबईत आणि लातूर इथं भेट देणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 309 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली. यात मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये संपर्क व्यवस्था प्रदान केली जाईल. एकूण 18,036 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण होईल. यात राज्यातील कांदा उत्पादक जिल्हे नाशिक नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना लाभ होणार आहे.
मनमाड इंदौर न्यू लाईन बहुत लंबे टाइम से एक ऐसा प्रोजेक्ट है जिस प्रोजेक्ट की बहुत ही स्ट्रैटेजिक इम्पोर्टेंस. आप देखो उत्तर महाराष्ट्र के जो धुले और नासिक जिले हैं, ये दोनों जिले इसमें किस तरह से जो एग्रीकल्चरल प्रोड्यूस है, खासकर अनियन है, सोयाबीन है, इन सब के प्रोडक्शन को कैसे एक अच्छे तरीके से मार्केट की तरफ पहुंचा सके. जो आदिवासी बहुल क्षेत्र है धार बारवानी खारगोन नासिक में भी है, धुले में भी कुछ है, तो ये जो जिले हैं जो कि अनकनेक्टेड थे लंबे टाइम से, इन जिलों को कैसे रेलवे की इस कनेक्टिविटी से जोड़ा जा सके. 18,000 करोड़ रुपीस का ये प्रोजेक्ट है टोटल.
केंद्रीय मंत्रिमंडळानं एकूण 2,817 कोटी रुपयांच्या डिजिटल कृषी मिशनला आज मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. डिजिटल कृषी मिशन हे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या संरचनेच्या धर्तीवर विकसित केलं जात आहे. मंत्रिमंडळानं एकूण 3,979 कोटी रुपयांच्या अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञानाला मंजुरी दिली आहे. 2,291 कोटी रुपये खर्चून कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्रांना बळकटी देण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतलाय. मंत्रिमंडळानं 1,702 कोटी रुपये खर्चासह शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन देखील मंजूर केलंय. याशिवाय 860 कोटी रुपये खर्च करून फलोत्पादनाच्या शाश्वत विकासाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. बैलांप्रती कृतज्ञतेचा सण पोळा आज सर्वत्र साजरा होतो आहे. आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांना सजवून त्यांचं पूजन करून त्यांना कृतज्ञतापूर्वक पुरणपोळीचा घास भरवला जातो. संध्याकाळी बैलांची मिरवणूक काढण्याची परंपरा देखील सर्वत्र दिसून येते. उद्या सर्वत्र लाडक्या बैलांना तान्ह्या पोळ्याची लगबग दिसून येते. नागपुरातील ऐतिहासिक काळी पिवळी मारबत उद्या निघेल. या मारबतीबरोबरच वर्षभर घडणाऱ्या विविध घटना आणि विषयांवर भाष्य करणाऱ्या बडग्यांची मिरवणूक देखील मुख्य आकर्षण असेल. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. दिवसेंदिवस शेतात राबणाऱ्या बैलांची संख्या कमी झाली आहे. कमी वेळात जास्त काम करण्यासाठी शेतकरी शेतीची मशागत ट्रॅक्टरनं करत आहेत. त्यामुळे आज बैल पोळा असल्यानं भंडारा जिल्ह्यात सातोना इथं शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सजवून गावाच्या चौकात एकत्रित करत ट्रॅक्टर पोळा भरवला. या पोळ्यात नागरिकांनी चांगलीच गर्दी केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असणारा शक्ती कायदा तातडीनं मंजूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधिमंडळानं संमत केलेला हा कायदा 3 वर्षांपासून केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पडून आहे. त्याला मंजुरी मिळावी या मागणीसाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. विधिमंडळातील सदस्यांची समिती आणि तज्ञांशी चर्चा करून या कायद्याचं प्रारूप तयार करण्यात आलं होतं. त्याला विधिमंडळानंही संमती दिली होती. आता केंद्राकडून हा कायदा मंजूर करून राज्यात तो लागू करावा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. स्मिता वत्स शर्मा यांनी आज भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. स्मिता वत्स शर्मा या भारतीय माहिती सेवेच्या 1991 तुकडीतील अधिकारी आहे. याआधी त्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत होत्या. महाराष्ट्र आणि गोवा इथल्या पत्र सूचना कार्यालयाचे आणि केंद्रीय संचार ब्युरोचं काम त्या पाहत होत्या. याशिवाय त्यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली होती. जैव इंधन क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे आणि ते भारताच्या कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात मोठी भूमिका निभावू शकतं. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी भारताला आयात कमी करणं आणि निर्यात वाढवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासमवेत नवी दिल्ली इथं आज भारत जैव ऊर्जा आणि टेक एक्स्पो 2024 आणि जैव ऊर्जा आणि तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना त्यांनी ही टिप्पणी केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल 94,284 घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणतर्फे अभय योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचं 61,62,62,00,000 रुपये माफ करण्यात येणार आहे. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्यानं वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी 1 सप्टेंबरपासून ही अभय योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या नागपूर परिमंडळातील ग्राहकांना महाडिस्कॉमच्या संकेतस्थळावरून तसंच महावितरणच्या मोबाईल एपवरून या योजनेचा लाभ घेता येईल. शेतात घुसून पिकांचं नुकसान करणारी रानडुकरं आणि रोही यांना मारण्याची परवानगी 24 तासांच्या आत देण्याचा निर्णय राज्याच्या महसूल आणि वन विभागानं घेतलाय. याआधी अशी परवानगी शेतकरी किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना नव्हती. आता अशी परवानगी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित वन क्षेत्रपालांकडे लेखी अर्ज करून त्याची पोचपावती घ्यावी लागेल. अर्ज दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत परवानगी दिली नाही किंवा नाकारली नाही तर ती परवानगी दिली असल्याचं गृहीत धरलं जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अमरावती ग्रामीण भाजपाच्या सुसज्ज अशा जिल्हा वॉर रूमचं उद्घाटन काल करण्यात आलं. शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये योग्य समन्वय राखणं, पक्षाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांचं विविध माध्यमातून जास्तीत जास्त पद्धतीनं प्रचार प्रसार करणे हे या विविध बाबींचा अभ्यास करण्यासाठी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी भाजपनं तयारी केली आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे नागपुरात महालस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. आमदार विकास ठाकरे यांच्यासह नागपूर शहर जिल्हा महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. विदर्भाच्या यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून बुलडाणा वाशिम आणि यवतमाळ अमरावती जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यात उद्या देखील असंच पर्जन्यमान राहील तर उर्वरित विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. नागपुरात संध्याकाळी 4:30 सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसानं वातावरणात निर्माण झालेला उकाडा काही प्रमाणात कमी झालाय. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला असून या पावसानं वाशिम तालुक्यातील केकातुमरा ते विळेगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं रस्ता बंद झालाय. तसंच आसोला जहागीर इथं नदीला पूर आल्यानं पुलावर पाणी वाहत आहे तर कळंबा महाली इथं शेत शिवारामध्ये पाणी शिरलंय. मालेगाव तालुक्यातील मेडशी इथं अंधार सावंगी रोडवरील लेंडी नाल्याला पूर आल्यानं वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान वाशिम शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पानं पाण्याची सरासरी पातळी गाठली असून धरण 90% भरलंय अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली. दरम्यान देशाच्या विविध भागात पावसाचा जोर असून ठिकठिकाणी नद्यांचे प्रवाह फुगले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. पॅरिस पॅरालिम्पिकच्या आजच्या पाचव्या दिवशी भारताच्या थाई फेकपटू योगेश कथुनिया यानं रौप्य पदकाला गवसणी घातली, त्यामुळे या स्पर्धेत आता भारताची पदक संख्या 8 झाली आहे. पदक तालिकेत आज आणखी भर पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.